विषय प्रत्येक व्यवहार वेगळा का असतो? आपण कधीकधी असं म्हणतो, त्याचं काम जमलं मग माझं का नाही. पण इथेच आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो, प्रत्येक व्यवहार वेगळा असतो. म्हणूनच प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. समजा दोन मुलं एकाच गोष्टीचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा एकाच वेळी दोघांनाही सारखं यश मिळेलच असं नाही. कारण प्रत्येकाची जागा वेगळी असते, माणसं वेगळी असतात, वेळ वेगळी असते आणि परिस्थितीही वेगळी असते. म्हणूनच प्रत्येकाचा प्रवासही वेगळा असतो. म्हणूनच दुसऱ्याचं पाहून तसंच करायचं ठरवलं तर कधी कधी गोंधळ होतो. जे एका परिस्थितीत योग्य ठरतं तेच दुसऱ्या परिस्थितीत तसंच काम करेलच असं नाही. महत्त्वाचं काय आहे तर आपण कुठे आहोत, आपल्याकडे काय आहे आणि आपण काय करू शकतो हे समजून घेणं. हीच समज आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते. हाच विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतो. जी मुलं आपली परिस्थिती पाहतात, अनुभवातून शिकतात आणि छोट्या चुकांमधून मार्ग शोधतात, ती हळूहळू पुढे जातात. म्हणून लक्षात ठेवा, तुलना करू नका, समज वाढवा. आणि लक्षात ठेवा, योग्य समज हीच योग्य निर्णयाची सुरुवात असते. पुढच्या वेळी एखादी गोष्ट करताना स्वतःला विचारा, माझी परिस्थिती काय आहे आणि मी यातून काय शिकू शकतो. हाच विचार तुमच्या प्रत्येक व्यवहाराला योग्य दिशा देऊ शकतो. बाल उद्यमी यात्रा.